कथा एका महान शिक्षण तपस्वीची. थोर शिक्षणतज्ञ आणि चिंतक आप्पा पेंडसे यांच्या जीवनविचारांचं दर्शन आपण घेत आहोत. ज्यांच्याबद्दल त्यांना निस्सीम आदर होता अशा अनेक व्यक्ती त्यांच्या जीवनात आल्या, परंतु त्या व्यक्तींविषयी त्यांना अंधभक्ती नव्हती. ते म्हणत, मी एक भक्त आहे खरा, पण मी चिकित्सक भक्त आहे आणि प्रत्येक गोष्टीची योग्य ती चिकित्सा करीत गेल्याखेरीज अचूक निर्णय घेणं शक्य होणार नाही आणि इतिहासापासून जे धडे घ्यायचे ते शिकता येणार नाहीत असं मला वाटतं. इतिहासातील अनेकानेक थोर पुरुषांचा मी भक्त आहे. लोकमान्य टिळक यांचासुद्धा मी भक्त आहे. त्यांच्या आणि गोपाळराव आगरकर यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचं विकार विलसित या नावाने भाषांतर आगरकरांनी केलं. हे भाषांतर सरदार होळकर यांनी त्यांना करायला सांगितलं होतं. त्याचे 500 रुपये होळकर यांनी आगरकरांना दिले. अनुवाद आगरकरांचा, देणगी होळकरांची आणि तीही व्यक्तिगत. तरीसुद्धा ते पैसे त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीला द्यायला हवे होते असं म्हणून टिळकांनी आगरकरांवर टीकेचे अतिशय कठोर प्रहार केले. लोकमान्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील पदाचा राजीनामा दिला त्याचं हे एक महत्त्वाचं कारण ठरलं. तत्वतः आपण समजू की टिळकांचं म्हणणं खरं होतं, परंतु व्यवहारतः ते बरोबर झालं नाही, इष्ट झालं नाही असं मला वाटतं. म्हणजे अशा रीतीने मला टिळकांच्या चरित्रात जर काही दोष दिसला आणि तो मी बोलून दाखवला तर टिळक मला आदरस्थानी नाहीत असा अर्थ काढणं बरोबर होईल का? ऑल ऑर नन. एकतर चिकित्सा न करता 100% भक्तिभाव, नाहीतर 100% विरोध किंवा शत्रुत्व असं व्यक्तीच्या गुणग्रहणाबाबत नसतं हे मी आपल्याला सुचवू इच्छितो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबत पूर्ण आदर ठेवून त्यांच्या आयुष्यक्रमाची चिकित्सा करणं शक्य नाही का? त्यांनी देशासाठी अलौकिक समर्पण केलं, परंतु व्यापक संघटना उभी करणं त्यांना शक्य झालं नाही असं विधान जर कोणा चिकित्सकाने केलं तर त्यात काही वावगं आहे का? शेवटच्या दिवसात सावरकर आपल्या निकटवर्तीयांना सुद्धा भेटत नसत. ज्या क्रांतिकारकांनी त्यांच्याबरोबर तळहातावर शिर घेऊन क्रांतियुद्ध केलं त्यांना सावरकरांच्या दारापासून विनमुख जावं लागे. सावरकरांनी असं करायला नको होतं असं जर त्यांच्यावरच्या लेखात कोणी म्हटलं तर त्यात काय चूक आहे? त्यामुळे सावरकरांचा अपमान होतो का? सेनापती बापट आणि मिर्झा अली अब्बास हे दोघे सावरकरांच्या सांगण्यावरून पॅरिसमध्ये 1908 साली बॉम्बची विद्या शिकण्याकरता राहिले. पुढे मिर्झा अली अब्बास उद्योगानिमित्त जगाच्या पाठीवर कुठे कुठे फिरले. 1908 ते 1952 असा मोठा काळ लोटला. 1952 साली मिर्झा अली अब्बास यांना वाटलं की सेनापती बापट आणि सावरकर यांच्या भेटी घ्याव्यात. सेनापती बापट यांची भेट झाली, पण सावरकरांची भेट होऊ शकली नाही. त्यांच्या घरापासून मिर्झा अली अब्बास यांना विनमुख परत यावं लागलं. ही गोष्ट मला खुद्द सेनापती बापट यांनी सांगितलेली आहे. मिर्झा अली आणि त्यांच्यासारख्या क्रांतिकारक मित्रांना सावरकरांनी विनमुख पाठवायला नको होतं असं जर कोणा चिकित्सकानं एखाद्या लेखात लिहिलं तर तो सावरकरांचा अपमान मानायचा का? मला केवळ भावना प्रचूर लिहिणं मानवत नाही आणि उपयुक्तही वाटत नाही. आपल्या नेत्यांच्या बाबत आपण सत्य लिहूयात, त्यांच्या कार्याची, त्यांच्या निर्णयांची चिकित्सा करूया. त्यातून कार्याची हानी होणार नाही याची अवश्य काळजी घेऊया. आमच्याबाबत कोणी अशा प्रकारे लिहिलं तर ते समजून घेण्याइतकी वस्तुनिष्ठता, मोकळेपणा आणि सहनशीलता आम्हा सर्वांच्यामध्ये यावी अशी माझी परमेश्वराला अत्यंत शरणागत विनंती आहे. कोणीच व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह हा चुकांपासून मुक्त नसतो, किंबहुना या चुका शोधण्याकरता वेळोवेळी आत्मनिरीक्षण करायला पाहिजे, ते व्यक्तिशः आणि गटाने केलं पाहिजे असं माझं मत आहे. 100 श्रुती जरी म्हणाल्या की अग्नी म्हणजे शीत थंड आहे, तरी विश्वास ठेवू नको. तुझा रोकडा अनुभव काय आहे ते तू पहा, असं आद्य शंकराचार्य म्हणाले होते. भगिनी निवेदिता यांची स्वामी विवेकानंदांवर अत्यंत निष्ठा होती, ते त्यांचे पूजनीय गुरुदेव होते, पण तरीही स्वामी विवेकानंदांचे विचार त्यांनी घासून पारखून मग स्वीकारले. त्या नेहमी विवेकानंदांना चिकित्सक प्रश्न विचारत, खात्री करून घेत आणि मगच पुढे जात. कोणत्याही विचाराकडे, कार्याकडे विधायकतेने परंतु डोळसपणे पाहावं. मात्र एकदा मनाचा निश्चय झाला की सर्वस्व ओतून ते कार्य यशस्वी करण्याचा ध्यास घ्यावा. आपांच्या या विचारांवरून ध्यानात येतं की कोणाचीही अंधभक्ती करणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. नेहमीच त्यांच्या डोळ्यासमोर भारताच्या भूतकालाचा, वर्तमानकालाचा आणि भविष्यकालाचा एक मोठा पट असे. भोवताली घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा ते या व्यापक पटावर अन्वयार्थ लावत असत. त्यांच्या मनात सदैव जागा असे असा एक संदर्भ म्हणजे लोकसंघटनेचा. व्यक्तीची किंवा समूहाची कृती ही लोक जोडायला कारण आहे का तोडायला कारण आहे याचा ते नेहमी विचार करीत, विशेषतः समाजातील उपेक्षित गटांच्या बाबत केवळ न्यायाचंच नव्हे तर सहृदयतेचं, समानतेचं, सहाय्याचं आणि मित्रत्वाचं वर्तन असलं पाहिजे असं त्यांचं सांगणं असे आणि प्रत्यक्ष वागणंही असे. Thank you.